माणसाचं जीवन अतिशय सुंदर आहे. आपल्याला मिळालेल्या जन्मावर जगण्यावर माणसानं सतत प्रेम केलं पाहिजे, शतदा प्रेम केलं पाहिजे. हा निसर्ग, हा पाऊस, हा वारा, ही माती, सहा ऋतूंचे सहा सोहळे, हे सारं पाहून भान कसं हरपायला होतं. बाळाच्या चिमण्या ओठातून जी हाक येते, वेलीवरती जी सुंदर सुंदर फुलं फुलतात, त्या फुलावर, प्रेयसीच्या ओठावर, आपल्या मातृभूमीवर, सगळ्या सगळ्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे. आणि अशा या प्रेममय जगण्यासाठी अनंत मरणं सोसावी लागली तरी सतत प्रेम करतच राहिलं पाहिजे, अशी प्रेमाची महत्ता सांगणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या या गीताला स्वरसाज चढवला आहे यशवंत देव यांनी आणि गात आहेत अरुण दाते.
जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. नदीच्या काठी सजना